chinimandi.com पॉडकास्ट। उसाची थकित FRP व्याजासहित द्यावी। भारतीय किसान संघ मेरठ प्रांत कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा झाली। लवकरात लवकर उसाचे पैसे देण्याबाबत ही चर्चा झाली। प्रांतीय अध्यक्ष ठाकूर हरवीर सिंग यांनी सांगितले की मेरठ प्रांतातील ऊस विभागाच्या तीनही मंडळांच्या 55 साखर कारखान्यांवर 26 मे पर्यंत शेतकऱ्यांचे 8,373.9 करोड रुपये इतकी थकबाकी देय आहे। ऊस खरेदी अधिनियमाअंतर्गत उसाच्या खरेदीच्या 14 दिवसांच्या आत उसाचे पैसे भागवणे असा नियम आहे। या नियमाचे जर पालन झाले नाही तर ऊस मूल्य व्याजासहित देण्याचाही नियम आहे। सर्वोच्च न्यायालयानेही निश्चित वेळेत पैसे भागवण्याचे आदेश दिलेले आहेत, तरीही शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या अधिकच वाढत आहेत। ऊस थकबाकीचे पैसे व्याजासहित तात्काळ भागवावेत अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे। प्रांत महामंत्री राजसिंग चौहान यांनी गहू खरेदीमध्ये अनियमितता असल्याचा आरोप केलेला आहे। बारदाण्याची कमी, पुरेसा साठा नसणे वगैरे सारख्या समस्यांना उचलून धरले आहे। आरोप करताना सांगितले की काळा दाणा सांगून गहू खरेदी करू नका असे सांगितले जात आहे। लागवडीवेळी झालेली अतिवृष्टी आणि यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई अजूनही मिळाली नसल्याबाबत संताप व्यक्त केला। शेतकरी सन्मान निधी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना दिला जावा या बाबतीत सांगितले। सरकारी ट्यूबवेल आणि कालव्यांप्रमाणे खासगी ट्यूबवेल ही वीज बिलापासून मुक्त करण्याची मागणी केली। प्रदेश महामंत्री रामकुमार जुरेल, संघटन मंत्री शिवकांत दीक्षित, क्षेत्रीय संघटन मंत्री सोनपाल आणि प्रांतातील अमरोहा सह सर्व जिल्ह्यातील मंत्री व अध्यक्षांनी ऑनलाईन बैठकीमध्ये सहभाग घेतला होता।